85% जास्त गाण्यांना मिलियन्सच्या वर व्ह्यूज आहेत. तर इतक्या सुपरहिट गाण्यांनंतर तुम्ही प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येत आहात?
आमचे आतापर्यंत खूप सारे सॉंग्स आहेत. रोमॅन्टिक सॉंग केले आम्ही, सॅड सॉंग केले, डिव्होशनल सॉंग केले, पण यावेळी काहीतरी आम्ही डिफरंट आणि काहीतरी हटके घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी.
तुम्ही सिंगल असाल किंवा तुमचा ब्रेकअप झालेला असेल किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून गेली असेल, तर हे सॉंग जे आहे स्पेशली तुमच्यासाठी आहे. जर तुमच्याही आयुष्यात एखादी अशी व्यक्ती होती जी आता तुमच्यासोबत नाही आहे, तर आठवा ते दिवस जेव्हा तुम्ही सोबत होता आणि एन्जॉय करा आमचं येणारं गाणं.
आली पावसाची आठवण, आली तिची सुसवेन आठवणींचा गारवाय, दिसताना स्माईल तिची, रॅपचिक स्टाईल तिची, परतून येशील का सांग ना, जिव्हा पुळागत येण्यागत पळतो या पाहुणी बेस हा तुझा, तिळ हा क्यूट तुझा म्यूट मला करतो या प्रिन्सेस मेरी जाना, मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना, हो मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना, झाल्यावर ती रुसायची फुगायची, नाकावर राग असायचा, सॉरी बोललो तरी पण डेंजर ती भांडायची, क्यूट सारू बाब तिचा, रोज तिला देऊ मी मिथी ते घेऊ मी, राग तिचा घालवायचो ना, गेली कुठे ती परी आज मला सोडू मी, याद तिची रोज येते ना, मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना, हो मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना, कशी बदलून ती गेली, प्लॅनिंग तिने लग्नाची आधीच होती केली, काळजावर वार करून गायब कुठे झाली, अगं ये ना तू परतून ये ना, रोमॅन्टिक तू हो ना करू प्यार पुन्हा, ने ना तुझ्या संगतीन ने ना तू अंजली मी आना, लव कर ना तू मला, मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना,
सकाळपासून कुठे मरत होतात? मी ते मरमर घरातली काम करते आणि तू ये गाव हिंडून, तरी आई 17 वेळा सांगत होती नको नको लग्न करूस, पण मीच प्रेमात पडलेली ना तुझ्या आणि भोगते आता माझ्या कर्माची
फळं. गर्लफ्रेंड नाही ती आता, बायको झाली माझी, परत ते क्षण जगण्यासाठी पुन्हा ते होईल का गर्लफ्रेंड माझी।